इब्री लोकास पत्र अध्याय 5। प्रत्येक मुख्य याजकाची निवड लोकांमधून होते आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी जी दाणे व अर्पणे देवाला सादर केली जातात त्या कामाकरिता मुख्य याजक नेमलेला असतो। प्रत्येक मुख्य याजक हे जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत त्यांच्याशी सौम्यपणे वागण्यास असमर्थ असतो, कारण तो स्वतः दुबळा असतो आणि त्या दुबळेपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत। आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते। त्याचप्रमाणे ख्रिस्ताने मुख्य याजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला,
तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे।
दुसऱ्या शास्त्र भागात तो असे म्हणतो,
मलकी सदेकाप्रमाणे तू अनंत काळासाठी याजक आहेस।
येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या काळात त्याने देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या, जो देव त्याला मृत्यूपासून वाचवू शकत होता आणि देवाविषयीच्या त्याच्या सन्माननीय आदरामुळे येशूच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या। जरी तो पुत्र होता तरी त्याने ज्या गोष्टी सोशिल्या त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी अनंत काळच्या तारणासाठी तो उगम झाला व मलकी सदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो प्रमुख याजक म्हणून नियुक्त झाला। याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हाला ते स्पष्ट करणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहात। आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमिक धडे पुन्हा तुम्हाला कोणीतरी शिकविण्याची गरज आहे। तुम्हाला दुधाची गरज आहे, सकस अन्नाची नव्हे, कारण जो कोणी अजून दुधावरच जगतो त्याला वचनाच्या पोक्त शिक्षणाची काहीही माहिती नसते, कारण अजून तो बाळच असतो। परंतु या उलट सकस अन्न हे प्रौढांसाठी योग्य असते। ख्रिस्ती लोकांची इंद्रिये ख्रिस्ती जीवनाच्या सरावामुळे चांगले व वाईट यातील भेद ओळखण्यास तयार झालेली असतात।